नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्र सरकार आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच जम्मू काश्मीराक राज्याचो दर्जो दिवं शकता अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगलां. भारत आखात सहकार मंडळाचे पयले विदेश वेव्हार मंत्र्यांचे बसकेक हाजीर रावपा खातीर विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर आयज सावदी अरेबियाच्या रियादान पावतले. आबुधाबीचे युवराज शेख खालीद बीन मोहम्मद बीन जायद अल नहान आयज सावन भारताच्या अधिकृत भेटेर येतले. दुकळाक लागून त्रास जाल्ल्या वाठारांतल्या लोकांची अन्न सुरक्षा भागोवपा खातीर भारतान 3 आफ्रिकन देशांक मानवतावादी मजत दिल्या. पॅरिसांत जाल्ल्या पॅरालिंपिक खेळांत नवदीप सिंगान दादल्यांच्या भालो उडोवपाच्या F41 सर्तींत भांगरा पदक मेळ्ळे आनी सिमरन शर्मा हिणे बायलांच्या 200 मीटर T12 ट्रॅक सर्तीन काश्य पदक जिखले. केंद्र सरकार आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच जम्मू काश्मीराक राज्याचो दर्जो दिवं शकता अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगलां. जम्मूतल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या रॅलीक मार्गदर्शन करतना तांणी सांगले, विधानसभा वेंचणुके उपरांत फावो त्या वेळार राज्यत्व परतून मेळटले अशें तांणी स्वता ऑगस्ट 2019 वर्सा संसदेक आश्वासन दिल्ले. संघराज्यांतलो कलम 370 रद्द जाले उपरांत ही पयली विधानसभा वेंचणूक जातली आनी ही वेंचणूक इतिहासीक जावपाची आसा अशें तांणी सांगले. स्वातंत्र्य उपरांत पयलेच खेपे जम्मू काश्मीरांतले मतदार एकाच ध्वजा खाला आनी बाबासाहेब आंबेडकरान तयार केल्ल्या संविधाना खाला मतां दितले अशें घरमंत्र्यांनी सांगले. जम्मू काश्मीरांतली पोरणी वेवस्था परतून हाडून पाकिस्तानाकडेन उलोवणी करपाची विरोधी पक्षांच्या इच्छेचेर तांणी आरोप केला. जो मेरेन शांतताय ना तो मेरेन पाकिस्तानाकडेन उलोवणी जावची ना अशें तांणी स्पष्ट केलें. भाजपाच्या विधींतल्यान आरक्षण मेळिल्ल्या खंयच्याच समाजाकडेन अन्याय करपाक सरकार दिवचें ना अशें तांणी सांगलें. भारत अखात सहकार मंडळाचे पयले विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेक हाजीर रावपा खातीर विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर आयज सावदी अरेबियाच्या रियादान पावतले. 2 दिसांच्या भेटीवेळार जीसीसी वांगडी देशांतल्या विदेश वेव्हार मंत्र्या वांगडा द्विपक्षीय बसका घेतले. जीसीसी प्रदेश भारता खातीर एक मुखेल वेपारी भागीदार म्हणून उदेला. विदेश वेव्हार मंत्र्यांची बसका भारत आनी जीसीसी हांच्या मदल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या संस्थेच्या सहकार्याचो नियाळ घेवपाची आनी खोलायन करपाची एक संद आसतली. ह्या भेटीच्या दुसऱ्या पावण्यार डॉ एस जयशंकर मंगळारा सावन 2 दिसांच्या भेटी खातीर जर्मनीतल्या बर्लिनाक वतले. बर्लिनाची तांची ही तिसरी द्विपक्षीय भेट आसतली. भारत आनी जर्मनी ह्या दोनूय देशांमदी घटमूट रणनीती भागीदारी आसा आनी जर्मनी भारताचो एक महत्वाचो वेपारी भागीदार आसा. हे भेटीवेळार विदेश वेव्हार मंत्री भारत आनी जर्मनी हांच्या मदल्या द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेवपाक जर्मन संघराज्य विदेश वेव्हार मंत्री आनी जर्मन सरकारांतल्या हेर मंत्र्यांक मेळटले. उपरांत ते ह्या म्हयन्याच्या 12 तारखेसावन अधिकृत भेटी खातीर स्वित्झर्लंडात जेनेवा शारांत वतले. भारत ज्या आंतरराष्ट्रीय संघटनाकडे सक्रियपणान वावुरता त्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे मुखेली आनी प्रतिनिधीच भेट घेतले. तशेंच स्वित्झर्लंडाच्या विदेश वेव्हार मंत्र्यांक मेळून दोनूय देशांमदल्या लागीच्या भागीदारीचो नियाळ ते घेतले आनी द्विपक्षीय संबंध वाडोवपा खातीर योग्य मार्ग काडटले. अबुधाबीचे युवराज शेख खालीद बीन मोहम्मद बीन जायद अल नहान आयज सावन भारताच्या अधिकृत भेटेर येतले. हे भेटीवेळार युवराज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतले. संयुक्त अरब अमिरात आनी भारत हांच्या मदीं आदीच घटमूट आशिल्ले संबंध आनी घटमूट करपाचो हे भेटीचो हेत आसा. शेख खालिदा वांगडा उचेल्या पावण्यावेले शिष्टमंडळ आसतले. तातूंत मंत्री, वरिष्ठ अधिकारी, वेवसायिक फुडारी आनी युएईचे नामनेचे अर्थिक भागीदार आसतले. आपल्या रावपाच्या काळांत युवराज भारतांतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेन चर्चा करपाचे आसात. उच्च पावण्यावेल्या बसके वांगडाच शेख खालीद जायत्या कार्यावळींनी वांटो घेतले. युएई भारत संबंधाच्या चालू उदरगतीन हे राजनयिक मिशन एक व्हड पावल आसा. दोनूय देशांमधली भागीदारी खास करून अर्थिक आनी टिकाऊ उदरगत, गुंतवणूक, वेपार, हवामान कृती या सारख्या वाठारांनी रचनात्मक सहकार्याचे आंतरराष्ट्रीय आदर्श जाला. तशेंच दोनूय राष्ट्रांनी आपल्या द्विपक्षीय संबंधातल्यान संवसारीक स्थिरताय आनी शांतताय वाडोवपाची वचनबद्धताय दाखयल्या. दुकळाक लागून त्रास जाल्ल्या वाठारांतल्या लोकांची अन्न सुरक्षा गरजो भागोवपा खातीर भारतान झिम्बाब्वे, झांबिया आनी मलावी या तीन आफ्रिकन देशांक मानवतावादी मजत धाडल्या. सोशल मिडियाचेर विदेश वेव्हार मंत्रालयान केल्ल्या पोस्टांत 1000 मेट्रीक टन तांदूळ काल न्हावा शेवा बंदरा वयल्यान झिम्बाब्वेक धाडून दिला. मानवतावादी मजत म्हणून भारतान 1300 मेट्रीक टन मक्याचो म्हाल झांबियाक धाडलो. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण ही मजत झांबियाच्या लोकांची अन्न आणि पोषण गरजो भागोवपाक मदत करतली. मलावेक 1000 मेट्रीक टन तांदूळ धाडल्यात. एल निनो लागून जाल्ल्या खर दुकळाचेर उपाय काढपाचो हेत या मानवतावादी मजतीचो आसा अशें मंत्रालयान उक्तायले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 खातीर नामांकना सादर करपाची निमाणी तारीख या म्हयन्याची 15 तारीख आसा. बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान दर वर्सा जानेवारीन आयोजीत केल्ले हे पुरस्कार 29 डिसेंबराक वीर बाल दिसा जाहीर करतले. भुरग्यांची उर्जा, निर्धार, तांक आनी उमेद मनोवपाचो ह्या पुरस्काराचो हेत आसा. 5 वर्सा वयर आनी 18 वर्सा सकयल्या भुरग्यां खातीर राष्ट्रीय पुरस्काराच्या अधिकृत संकेतथळार नामांकना दाखल करू येतात. आयज आंतरराष्ट्रीय साक्षरता दीस. व्यक्ती, समाज आनी समाजा खातीर साक्षरतेचे महत्व सगळ्यांक याद करून दिवपा खातीर दर वर्सा सप्टेंबराच्या 8 तारखेक हो दीस मनयतात. अंदू आंतरराष्ट्रीय साक्षरता दिसाचो विषय बहुभाषिक शिक्षणाक चालना दिवप, परस्पर समजुती आनी शांतताये खातीर साक्षरता असो आसा. भारत सरकाराच्या शाळा, शिक्षण आनी साक्षरता खात्यान काल आंतरराष्ट्रीय साक्षरता दिसाच्या आदल्या दिसा आंतरराष्ट्रीय परिषद स्पेक्ट्रम ऑफ लिटरसी घडोवन हाडली. आयच्या संवसारातल्या साक्षरतायेच्या विंगड विंगड आंगाचो अभ्यास करपाक एक मंच दिवपाक राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय तज्ञांक अर्थपूर्ण चर्चा करपाक गुंतवणूक हो ह्या परिषदेचो हेत आशिल्लो. अस्तंत बंगाल वैजकी मंडळान अटक केल्ल्या आर्जिकार मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलाच्या आदल्या प्राचार्याक नोटीस दिल्या. 72 वरां भितर समानधारक जाप दिवची ना जाल्यार तांची नोंदणी रद्द जातली अशें ह्या नोटीसेंत म्हणला. वैजकी महाविद्यालयाच्या वेवस्थापनान अर्थिक अनियमितताय आनी भ्रष्टाचारान संबंध आशिल्ल्यान तांका ही नोटीस जारी केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज आंध्र प्रदेशाच्या दर्यादेगेर आनी यानामान उटंगराचो पावस पडपाचो अदमास काढला. तशेंच फुडल्या 7 दिसांत आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आनी मध्य प्रदेशांत व्हड प्रमाणांत पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायलो. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण केरळ, माहे, आंध्र प्रदेश, यानम आनी कर्नाटकांत फुडल्या 4-5 दिसांत एकसुरे सुवातेर पावस पडटलो अशें म्हणला. हवामान खात्यान ह्या सप्तकांत दिल्ली एनसीआर सयत अस्तंत आनी मध्य भारतांतल्या कांय वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास काढला. भारतीय हवामान खात्यान देशाच्या अस्तंत उदेंत आनी दक्षिण वाठारांनी पावसाचे घोगे पडपाची शिटकावणी दिल्या. फाल्यां मेरेन मध्य महाराष्ट्र, तेलंगण आनी ओडिशा हांगा व्हड पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कोंकण, गोंय, विदर्भा, कर्नाटकाच्या दर्यादेगेर आनी उदंत उत्तर प्रदेशांतल्या कांय वाठारांनी फुडल्या सप्तकांत व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. पॅरिसांत जाल्ल्या पॅरालिंपिक खेळांत भारतान धावो दीस सोपचे पयली आनीक 2 पदकां मेळून आपले वर्चस्व वाडयले. सुरवेक पयले सुवातेर पावपी इराणी खेळगड्याक अपात्र थारायल्या उपरांत नवदीप सिंगान दादल्यांच्या भालो उडोवपाच्या F41 सर्तीन भांगरा पदक मेळ्ळे. मजगती सिमरन शर्मा हिणे बायलांच्या 200 मीटर T12 ट्रॅक सर्तीन कांश्य पदक जिखले. पदकांच्या संख्येत भारत 16 क्रमांकाचेर पावला. तातून वट्ट 29 पदकां मेळयल्यात. तातून 7 भांगरा, 9 रुपया, 13 कांश्य पदक आसात. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. केंद्र सरकार आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच जम्मू काश्मीराक राज्याचो दर्जो दिवू शकता अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगला. भारत आखात सहकार मंडळाचे पयले विदेश वेव्हार मंत्र्यांचे बसकेक हाजीर रावपा खातीर विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर आयज सावदी अरेबियाच्या रियादात पावतले. अबुधाबीचे युवराज शेख खालीद बिन मोहम्मद बिन झायद अल नह्यान आयज सावन भारताच्या अधिकृत भेटेर येतले. दुकळाक लागून त्रास जाल्ल्या वाठारांतल्या लोकांची अन्न सुरक्षा भागोवपा खातीर भारतान 3 आफ्रिकन देशांक मानवतावादी मजत हाडल्या. पॅरिसांत जाल्ल्या पॅरालिंपिक खेळांत नवदीप सिंगान दादल्यांच्या भालो उडोवपाच्या F41 सर्तीन भांगरा पदक मेळ्ळें आनी सिमरन शर्मा हिणे बायलांच्या 200 मीटर T12 ट्रॅक सर्तीन कांश्य पदक जिखलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.